नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वी तुमका राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिन्याच्या 9 तारखेक नवी दिल्लीत वर्ष 2023-24 खातीरचे हस्तकला पुरस्कार भेटयतल्यो. हे पुरस्कार अतुलनीय कला उत्कृष्टतायेक मान्यताय दितात आणि देशातले गिरेस्त आणि विविधताय आशिल्ले हस्तकला दायज सांभाळपाच्या आणि वाढवपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेची पुष्टी करतात असे कापड मंत्रालयान म्हणला. राष्ट्रीय हस्तकला सप्तकाच्या उत्सवाचो हो एक भाग असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज नवी दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन वांगडा द्विपक्षीय चर्चा केली. उपरांत तांणी संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, भलायकी, शिक्षण, संस्कृताय आणि माध्यमा संबंधित जायत्या कबलातीचेर सयो केल्यो. नवी दिल्लीत झाल्या 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर सभेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन वांगडा घेतिल्ल्या जोड पत्रकार परिषदेत उलयतना तांणी सांगले,
2010 में हमारी साझेदारी को स्पेशल एंड प्रिविलेज स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का दर्जा मिला. पिछले 2.5 दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है. हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है. भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का हृदय से आभार व्यक्त करता हूं.
दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाच्या प्रगतीचो नियाळ घेतलो आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान केले. फुडल्या काय वर्सांनी देशाच्या GDP सहकार क्षेत्राचं योगदान तिपेटीन वाढवपाचं सरकाराचं हेत असा असे केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी म्हटला. गावगिऱ्या अर्थव्यवस्थेक घटमूट केल्या बगर विकसित भारताचे सपन साकार जाऊक शकना असे तांणी गांधीनगरात झाल्या नाबार्ड AIMAI अर्थव्यवस्था शिखर सभेच्या उक्तावणा वेळार सांगले. नाबार्डचो सहकार सारथी उपक्रम गावगिऱ्या सहकारी बँकांक फायदेशीर थारतलो. सूक्ष्म पोषक साऱ्यावेलो GST 12% वेल्यान 5% उणो केला अशी माहिती केंद्रीय रसायन आणि सारे मंत्री JP Nadda हांणी दिली. हाका लागून लहान शेतकऱ्यांक चढ अर्थिक लाव जातलो. जैव किटकनाशकांचेर GST उणी केल्यान भारतातल्या टिकाऊ शेतीक आणि पर्यावरणाक अनुकूल पीक संरक्षण पद्धतीचेर सकारात्मक परिणाम जातलो असे तांणी सांगले. मजगती शेतकऱ्यांचे कल्याण हे आपले मुखेल प्राधान्य असा असे केंद्र सरकारान म्हटला. आज राज्यसभेत पूरक प्रश्नाक जाब दितना कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हणला,
कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है और किसान उसके प्राण, और किसानों का कल्याण मोदी सरकार का सर्वोच्च संकल्प है.
भारतीय रिझर्व्ह बँकेन रेपो दर 0.5% उणो केला. हाका लागून घरा, गाडयो आणि व्यावसायिक रिणासयत वेगवेगळी रिणां सवाय जावपाची आस्त असा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आयज चालू अर्थिक वर्षा खातीरचे 5वे चलन धोरण जाहीर केले.
After a detailed assessment of the evolving macroeconomic conditions and the outlook, the MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 5.25% with immediate effect.
देशात रेल्वे अपघातात 90% उणाव झाला असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. अपघाताच्या मुळाव्या कारणाचेर सरकार वावुरता आणि आळाबंद हाडपाचे उपाय करता. भारतात स्वदेशी रितीन तयार केली ऑटोमेटेड रेल्वे सेफ्टी शिल्ड कवच अपघात टाळपा खातीर तयार केली असा असे तांणी सांगले. वक्फ मालमत्तेची नोंदणी करपा खातीर सुरू केल्या उम्मीद पोर्टलाचेर 1,51,000 परस चढ मालमत्तेची नोंदणी झाल्या अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू हाणी दिल्या. उड्डाण वेळापत्रकातल्या खर व्यत्ययाचेर उपाय आणि विमानसेवा कळाव करिनासतना सुरळीत करपा हेतान नागरी विमानसेवा मंत्रालयान विमान कंपन्यांनी खासा करून इंडिगो कडल्यान बेगोबेग अंमलबजावणी करपा खातीर उपाय आखल्यात. भौसाक जावपी असुविधा उणी करपा खातीर आणि खासा करून इंडिगोच्या सेवांनी स्थिरताय परतून हाडपा खातीर आदेश जारी केल्यात. विमान प्रवाशांक जावपी त्रासाविशी केंद्र सरकार पुरायपणान सादूर असा आणि सगळ्या भागधारकांक वांगडा उलोवप चालू असा. भारतीय हवामान खात्यान आज पंजाब, हरियाणा, उदेंत राजस्थान आणि झारखंडात शियाच्या ल्हाराचं अदमास उक्तायला. तसेच हिमाचल प्रदेश आणि उदेंत राज्यांनी दाट धुके पडपाचं अदमास खात्यान उक्तायला. FIH हॉकी दादल्यांच्या कनिष्ठ विश्वचषक सर्तीच्या क्वार्टर फायनलीत भारत बेल्जियम पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.